मुलांनो, कधी कधी लहान लहान जीव सुद्धा मोठ्या मोठ्या कामाला येतात. कसं ते ऐका. ह लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला. इवले इवले जीव ही येते मोठ्या मोठ्या कामाला. महाभयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला. एक छोटासा उंदीर आला. सिंहाच्या अंगावर चढूनी ओढी दाढी मिशाला. सिंह जागला करीत गर्जना. जागला करीत गर्जना. धरिला उंदीर त्याने म्हणे चिमुरड्या तुला फाडतो माझ्या या पंजाने. थर थर कापे उंदीर सांगे येईन कधी तरी कामाला. इवले इवले जीव ही येती मोठ्या मोठ्या कामाला.
या थर थर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस. चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे. चल चलता इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे.
कधी एकदा सिंह अडकला फसून या जाळ्यात. वनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यात. हादरे जंगल हादरे जंगल अशी गर्जना ऐकून उंदीर धावे. सिंहाला तो सांगे आता माझे शौर्य बघावे. भिऊ नका हो रडू नका हो सोडवितो तुम्हाला. नका लोचनी आणू पाणी पाळीन मी वचनाला. सर्व शक्तीने कुरतडूनी या उंदीर तोडी जाळे. पाहून सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे. जीवचे मुकला संकट काळी अखेर कामी आला. इवले इवले जीव कितीला येती मोठ्या कामाला. लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला. इवले इवले जीव ही येती मोठ्या मोठ्या कामाला.